उत्पत्ती अध्याय 14, त्यानंतर शिनाराचा राजा अमराफेल, एल्लासाराचा राजा अर्योग, एलामाचा राजा करदाला गोमर आणि गोईमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदामाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले. नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात. त्यांनी 12 वर्षे करदाला गोमरची सेवा केली होती, परंतु 13व्या वर्षी त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केले. त्यानंतर 14व्या वर्षी करदाला गोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टारोत कर्णइम येथे, रेफाईम लोकास हाम येथे, जुजिम लोकास शावे किर्याथाईम येथे, एमिम या लोकास मारले आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले. नंतर ते मागे फिरून एन मिशपात म्हणजे कादेश येथे आले आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हस्सोन तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. त्यानंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदामाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी लढाईची तयारी केली. एलामाचा राजा करदाला गोमर, गोईमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अमराफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले. हे चार राजे 5 राजांविरुद्ध लढले. सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले. जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले. अशा रीतीने शत्रूंना सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले. ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता त्याला सुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले. तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले, तो तर अश्कलोन व अनेर यांचा भाऊ ममरे अमोरी याच्या एलोन झाडाजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते. जेव्हा अब्रामाने ऐकले की त्याच्या नातेवाईकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली लढाईचे शिक्षण घेतलेली 318 माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्या विरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिश्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाईक लोट आणि त्याच्या वस्तू याप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. मग करदाला गोमर व त्याच्या बरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राहम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटावयास बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात. देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मल्किसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो. तेव्हा अब्रामाने त्या सर्वांचा 10वा भाग दिला. सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या. अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करता परमेश्वर परात्पर देव याच्या समोर आपला हात उंचावून मी वचन देतो की तुझा दोरा, चपलेचा बंद किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही. नाहीतर तू म्हणशील, अब्रामाला मी धनवान केले, माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. अनेर, अशकोल व ममरे हे जे पुरुष माझ्या बरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.